समस्त लिंगायत परिवार आणि बोहाडे परिवाराचे आपणास सस्नेह निमंत्रण. चिरंजीव अक्षय, कैलासवासी विजय लिंगायत, राहणार सोनारपाडा डोंबिवली यांचे तृतीय पुत्र आणि चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी विनया, कैलासवासी विश्वनाथ बोहाडे, राहणार घाट कोपर मुंबई यांची ज्येष्ठ कन्या यांचा विवाहवंदनाचा सोहळा रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 11:59 द हेरिटेज बँकवेट हॉल, तळमजला सिटी मॉल, केव्ही पेंढारकर कॉलेज जवळ, MIDC डोंबिवली पूर्व या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपणा सर्वांना या सोहळ्याचं अग्रहाचं अगत्याचं निमंत्रण. निमंत्रक सागर लिंगायत, चेतन लिंगायत, समस्त लिंगायत परिवार व आपतेष्ट. धन्यवाद.